आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीर जावपी मन की बात कार्यावळीत देश विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 121वो भाग आसतलो. ही कार्यावळ पुराय आकाशवाणी आनी दूरदर्शन नेटवर्क AIR न्यूज संकेतस्थळ न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर प्रसारीत जातली. तशेंच AIR न्यूज DD न्यूज PMO आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलांचेर हाचे थेट प्रसारण जातले. आकाशवाणी हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच प्रादेशिक भाषांनी ही कार्यावळ वितरायतली. नव्यान नेमिल्ल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय सेवा करून देशाचे उदरगतीत योगदान दिवचे. राष्ट्राची सेवा आणि लोकसेवा करप हे तांचे मुखेल कर्तव्य असा असे मत केंद्रीय वीज राज्यमंत्री श्रीपाद नाईक हांणी उक्तायले. काल केंद्रीय रोजगार मेळाव्याच्या 15व्या टप्प्याखाला 47 जणांक नेमणूक पत्रां वाटपाची कार्यावळ झाली. त्यावेळार ते उलयताले. ह्यावेळार अबकारी आयुक्त सुधीर देशमुख, GST आयुक्त बिपीन कुमार उपाध्य आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. लोकांचो विश्वास मेळोवपा खातीर प्रामाणिकपणान समर्पण आणि नम्रतायेन वावुरचे असे ताणी म्हळे. आयकर, अबकारी खाते, भारतीय रेल्वे, स्टेट बँक ऑफ इंडिया, टपाल आणि हेर केंद्रीय खात्यात भरती करपा खातीर परीक्षा यशस्वीपणान पास झाल्ल्या कर्मचाऱ्यांक नेमणूक पत्रां दिल्यात. देशभरातल्या 51,000 तरणाट्यांक आत्मनिर्भर केला. कर्मचाऱ्यांनी शिस्तीत काम करून देशाची सेवा करची असे सुधीर देशमुख हांणी सांगले. पहलगाम हल्ल्या उपरांत महत्वाच्या भौशीक सुवातांनी पुलीस बंदोबस्त वाढयला. पोरण्या गोंय पुलिसांनी चिंबल, मेर्शे आणि सांताक्रूज वाठारात व्हडा प्रमाणात सत्यापन मोहीम सुरू केल्या. या कार्यवाहीत 252 जणांक ताब्यात घेतल्यात. तातूंतल्या 21 जणांक प्रतिबंधात्मक ताब्यात दवरल्यात आणि 12 जणांचेर हेर कारवाय सुरू केल्या. परवरी पुलीस स्टेशनातल्या हद्दीतल्या मॉल दी गोवात काल राती पुलीस निरीक्षकांनी मॉलाच्या सुरक्षा रक्षकाक सगळ्या सुरक्षा गजालींविषयी सविस्तर सुचोवण्यो दिल्या. राज्यातल्या वेगवेगळ्या वाठारांनी अशे तरेचे उपक्रम चलतले. आता विमानतळ, रेल्वे स्टेशनां, पर्यटन थळां, बस स्टँडाचेर खर सुरक्षा वेवस्था आसतली. सप्तकी बाजारातल्या विक्रेत्यांची तपासणी जातली. राज्यात 856 ट्रॉलर आणि 1,206 बोटी आसात. तशेंच ट्रॉलर आणि बोटीतल्या कामगारांक बायोमेट्रीक कार्ड दिवन तांचेर नियंत्रण दवरपाचो प्रस्ताव आसा. पहलगाम आतंकवादी हल्ल्या उपरांत पुराय देशात भायल्या स्थलांतरितांची तपासणी चालू झाल्या. हे फाटभुंयेर दक्षिण गोंय पुलिसांनी लेगीत बेकायदेशीर रितीन रावपी लोकांची तपासणी मोहीम सुरू केली. मडगावच्या मालभाट वाठारातल्या झोपडपट्ट्यांनी पुलिसांनी तपासणी केली तेन्ना काय भाडेकार बेकायदेशीर रितीन बांधिल्ल्या झोपड्यांनी रावतात असे दिसून आयला. भलायकी खाते आणि वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी ह्या थळाची पळवणी केली. बेकायदेशीर झोपडपट्टी प्रशासनान मोडून उडोवपाची मागणी मडगाव पुलिसांनी केल्या. गोय राज्य जैवविविधताय मंडळान जैवविविधताय सांबाळ पुरस्कार 2025 खातीर अर्ज मागयल्यात. पुरस्कार 5 वर्गांनी दितात. जैवीक विविधताय वेवस्थापन समिती उत्तर आणि दक्षिण गोय दरेकी 1, जैवीक विविधताय सांबाळ वैयक्तिक वर्ग उत्तर आणि दक्षिण गोय दरेकी 1, जैवविविधताय संशोधन क्षेत्र 1 आणि हेर 2 पुरस्कार दितात. नामांकन अर्ज मंडळाच्या वेबसाईटीचेर उपलब्ध असा. IPL T20 क्रिकेटात कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स हांच्या मधी काल राती इडन गार्डन सात सेगीत पाऊस आणि गडगड मारपाक लागिल्ल्यान गुण वाटून गेले. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत चडान चड 35.2°C जाल्यार कमीत कमी 27.5°C इतले तापमान नोंद जाला. राज्यात फुडले 4 दीस तापमान 27 ते 35° मेरेन कायम आसतले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरा विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7 वरां जावन 20 मिनटांचेर. नमस्कार.